या कार्यक्रमाचे प्रायोजक जिओ फ्रेश आयुर्वेदिक शॉपी।
श्रोते हो नमस्कार, जिओ फ्रेश प्रस्तुत आयुर्वेदाचा खजिना या कार्यक्रमात तुमचं स्वागत। जिओ फ्रेशचे तज्ञ वैद्य सुयोग दांडेकर सर आहेत माझ्यासोबत। सर नमस्कार।
नमस्कार।
खरं तर उद्या महिला दिन आहे, म्हणून सगळ्यात आधी माझ्या सगळ्या मैत्रिणींना सर्वांनाच महिला दिनाच्या शुभेच्छा। आणि या महिला दिनानिमित्त काहीतरी नवीन करायचं अशी कल्पना दांडेकर सरांच्या डोक्यात आलेली आहे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया हे नेमकी काय कन्सेप्ट आहे।
श्रोते हो नमस्कार। आयुर्वेदाचा जर विचार केला तर ज्यावेळी मी फर्स्ट इयरला होतो तर त्यावेळेला पहिलाच धडा आम्हाला शिकायला होता तो म्हणजे प्रकृती पुरुष संकल्पना। हा या दोन गोष्टींच्या वर अवलंबून आहे। मग त्यांचा वीर्य विचार असो, काही पाक रस विचार असो, सगळ्या ह्याच्यामध्ये एक स्त्री आणि पुरुष हा विचार महत्वाचा आहे। आणि दोन्हीलाही 50-50% महत्व आहे। सगळी पुढची पिढी बनण्याचं कार्य हे आईच्या पोटात घडत असल्यामुळं तिच्या आरोग्याविषयी खूप काळजी घेतलेली आहे। आणि प्रकृती हा आयुर्वेदाचा एक विशिष्ट संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण उपचार केले जातात ते वैयक्तिक असतात। म्हणजे आयुर्वेद जे म्हणतो की रोगावर उपचार करू नका, रोग्याच्या प्रकृतीवर उपचार करा, त्या व्यक्तिगणिक उपचार करा। आणि हा प्रकृती हा स्त्रीलिंगी वाचक शब्द त्यांनी आईच्या रूपानं वापरलेला आहे की ज्याच्यामध्ये नवनिर्मितीची क्षमता आहे। म्हणून माझ्या ज्या काही सगळ्या माता भगिनी आहेत तर त्या लोकांना या निमित्ताने एक शुभेच्छा द्याव्यात, त्यांचं आरोग्य उत्तमोत्तम होण्यासाठी आयुर्वेदाच्या खजिन्याचा उपयोग करावा या दृष्टीनं हा कार्यक्रम आपण सुरू करतो आहोत। दर मंगळवारी आपण या कार्यक्रमात भेटून या विषयीच्या आरोग्याच्या निरनिराळ्या संकल्पना पाहणार आहोत।
स्त्रियांच्या मुख्यत्वे करून बऱ्याचशा समस्या असतात, सौंदर्य समस्यांपासून मासिक पाळीपर्यंत, याबद्दल आयुर्वेदामध्ये काय काय सांगितलंय तुम्ही सांगणार आहात?
आयुर्वेदामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की ज्या आईला एक मुलगी होणार आहे त्या आईची पहिल्यांदापासून सगळी तपासणी आपल्याकडे केलेली असली पाहिजे की तिला शुद्ध स्वरूपाचं बीज तयार होत आहे ना, तिचं मासिक पाळी शुद्ध आहे ना, पिरियड्स तिचे व्यवस्थित येत आहेत ना। आणि मग तिला दिवस गेल्यानंतर जी एक छान मुलगी तिला होणार आहे त्या मुलीच्या जन्मापासून तिच्यावर काय 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 उपचार करायला पाहिजेत। जसं मुलगी हळूहळू वयात यायला लागते मग त्यानंतर बऱ्याच जणींना पीसीओडी नावाचा आजार आजकाल झालेला पाहायला मिळतो। मग पूर्वीच्या काळी हा आजार का फारसा नव्हता बरं, कारण आयुर्वेदात त्यांनी काही विशिष्ट गोष्टी सांगितलेल्या होत्या ज्याचं पालन त्या स्त्रिया करत होत्या। आजकाल ते बिघडलं आणि मग कुठेतरी हे पीसीओडी सारखे आजार डोकावायला लागले। दुसरं एक म्हणजे थायरॉइडचं उदाहरण घ्या, ही ग्रंथी पुरुषांना पण आहे स्त्रियांना पण आहे। मग त्याचे पेशंट स्त्रियाच काय जास्त दिसतात की 5 पैकी 1 स्त्रीला थायरॉइड होऊ शकतो। मग स्त्री विशिष्ट थायरॉइडचा संबंध काय आहे, तिचे जे पिरियड्स आहे, तिचे जे हार्मोन्स आहेत, त्याचा विचार त्या वयामध्ये कसा करायला पाहिजे। मग त्या मुलीचं पूर्ण शिक्षण होऊन मग तिचं लग्न करायचं ठरवलं जाईल, तिचं करिअर सुरू होईल। आजकाल मुली जगभरात एकेकट्या जाऊन सुद्धा नोकऱ्या करतायत, मग त्याप्रमाणे त्यांच्या लाईफस्टाईलवर त्याचा दुष्परिणाम होणार आहे। मग लग्न होईल, लग्नानंतरचं वैवाहिक जीवन तिचं सुखी असायला पाहिजे, त्यातनंतर ती एखाद्या बाळाला जन्म देईल, मग 35 येईल, 40 येईल, 45 येईल, पाळी गेल्यानंतरचं तिचं एक वेगळं जीवन असेल। या सगळ्या टप्प्यांच्यावर कोणते कोणते दोष, धातू, महाभूत ही त्या शरीरामध्ये कार्यरत असणार आहेत, त्यांच्यावर काय उपचार करायला पाहिजेत याचं सगळं वर्णन आयुर्वेदानं करून ठेवलंय। नियमित पाळी येणं, पांढऱ्या अंगावरनं जाणं, काही सौंदर्य समस्या म्हणजे केस गळणं, वांग, इथपासून ते जाडी वाढण्यापर्यंतच्या अनेक सगळ्या गोष्टींच्या बद्दल आयुर्वेदानं केलंय। जाडी वाढणं आणि ती जाडी कमी करण्यासाठी प्रयत्न करणं यासाठी तर स्त्रिया अनेक गोष्टी काही काही करत असतात। 90% स्त्रियांना डायट प्लॅनची गरजच नसते, त्यांना गरज असते ते खाल्लेलं पचवून शरीरातून टाकून देण्याची। कारण बहुतेक जणींना हार्मोनल चेंजेसमुळे जाडी वाढत असते आणि त्या बिचाऱ्या कुठेतरी उपाशी राहून शरीरावर अत्याचार करत असतात आणि त्यातनंच मग उतारवयातल्या संधिवातांचा पाया घातला जातो। या आयुर्वेदाच्या खजिन्यामध्ये प्रत्येक जन्मतारखेप्रमाणे त्या व्यक्तिगणिक काय सल्ला दिला जायला पाहिजे याचं वर्णन आपल्याला आढळतं। आणि त्या वर्णनाप्रमाणे जर आपण उपचार करून घेतले तर या सर्व वयोगटातल्या स्त्रिया या अतिशय सुखी, समाधानी, निरोगी असं आयुष्य जगू शकतात।
नक्कीच। महिला दिनानिमित्त 7 ते 12 मार्च या काळात महाराष्ट्रातील सर्व जिओ फ्रेश शॉपीज मध्ये सर्व वयोगटातील स्त्रियांची मोफत तपासणी करण्यासाठी संपर्क करा 7-303-301-302 7-303-301-302 नंबर रिपीट 7-303-301-302। पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात जिओ फ्रेश प्रस्तुत आयुर्वेदाचा खजिना या कार्यक्रमात वैद्य सुयोग दांडेकर सर यांच्यासोबत। तोपर्यंत नमस्कार।
नमस्कार।
या कार्यक्रमाचे प्रायोजक जिओ फ्रेश आयुर्वेदिक शॉपी।